आकाशवाणी पुणे प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या डोंबिवलीमध्ये रासायनिक कारखान्यातील स्फोटात 8 कामगारांचा मृत्यू चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये एसडीआरएफच्या 3 जवानांसह 8 जणांचा बुडून मृत्यू लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडावला 5व्या टप्प्यात एकंदर 62.2% मतदान स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं यावर्षीचे पुरस्कार जाहीर आणि काँग्रेस नेते आमदार पी एन पाटील यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या डोंबिवली औद्योगिक वसाहत परिसरातल्या एका रसायन कंपनीत काल बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत 2 महिलांसह 8 कामगारांचा मृत्यू झाला तर 60 कामगार जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य शासनातर्फे केला जाणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या उद्योगांचं इतरत्र स्थलांतर करण्यात येईल. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे असंही शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ही घटना दुःखद असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली तसंच एमआयडीसीतल्या वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे रहिवासी भागाला धोका निर्माण होतो ही बाब लक्षात घेऊन अतिधोकादायक कंपन्यांचं कायमस्वरूपी स्थलांतर केलं जाईल असंही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले. या दुर्घटनेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत आमदार निरंजन डावखरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजू पाटील यांच्यासमवेत दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेतली. अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातल्या सुगावजवळ काल प्रवरा नदीत नाव उलटून झालेल्या दुर्घटनेत एसडीआरएफच्या पथकातील 3 जवानांचा तसंच त्यांच्या समवेत असलेल्या एका स्थानिक नागरिकाचा बुडून मृत्यू झाला. प्रवरा नदीत सुगावजवळ बुधवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू झाला. त्यातील एकाचा मृतदेह हाती लागला होता मात्र दुसरा मृतदेह न सापडल्यानं एसडीआरएफच्या तुकड्या बोलावण्यात आल्या होत्या. काल सकाळी दुसऱ्या व्यक्तीच्या मृतदेहाचा शोध घेताना ही दुर्घटना घडल्याची माहिती आपत्ती निवारण दलाच्या अधिकाऱ्यानं दिली. या सर्व जवानांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. नाशिक जिल्ह्यात आणखी एका दुर्घटनेत सिन्नर तालुक्यातील देव नदीवरील कोंदेवाडी इथल्या बंधाऱ्यात मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेल्या 16 वर्षांच्या 2 शाळकरी मुलांचा काल दुपारी बुडून मृत्यू झाला. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बोरपाडा धरणात बेडकी इथं राहणाऱ्या 16 वर्षीय 2 युवतींचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना काल समोर आली. या मुली धरणाच्या काठावर आंघोळीसाठी गेल्या असता पाय घसरून पाण्यात पडल्यानं ही दुर्घटना घडली. उजनी धरणात मंगळवारी 21 मे रोजी झालेल्या नाव दुर्घटनेतल्या 6 जणांचे मृतदेह काल 40 तासांच्या शोधमोहिमेनंतर हाती लागले. मृतांमध्ये 2 लहान मुलं 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठीचा प्रचार काल संध्याकाळी संपला. या टप्प्यात एकंदर 58 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. या 58 जागांसाठी 89 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 6व्या टप्प्यासाठीचा निवडणूक प्रचार संपल्यानंतर आता विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी 7व्या आणि अंतिम टप्प्यातील मतदारसंघांकडे मोर्चा वळवल्यानं तिथं प्रचाराचा जोर वाढला आहे. 7व्या टप्प्यात 57 मतदारसंघांमध्ये येत्या 1 जूनला मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. दरम्यान 20 मे रोजी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात एकंदर 62.2% मतदान झाल्याची अंतिम आकडेवारी काल निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 78.45% तर बिहारमध्ये सर्वात कमी 56.76% मतदान झालं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सातारा जिल्ह्यातील वाई इथं दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानसत्राचा समारोप नुकताच झाला. राज्यभर व्याख्यानमालांचा कारभार आक्रसत असताना वाईमधील या 21 दिवसांच्या उपक्रमाला यंदा सलग 108व्या वर्षी मिळत असलेला प्रतिसाद प्रशंसनीय आहे. प्रसारमाध्यमांचा फारसा बोलबाला नसतानाच्या काळात प्रबोधनाच्या हेतूनं वाईमध्ये शंकरराव जोशी यांनी त्याची पायाभरणी केली. सध्या लोकमान्य टिळक स्मारक संस्था त्याचं आयोजन करते. यंदाच्या ज्ञानसत्राविषयी माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष डॉ शंतनू अभ्यंकर म्हणाले,
वाईच्या वसंत व्याख्यान मालेच्या 108व्या ज्ञानसत्राचा समारोप पार पडला. शतकोत्तर परंपरा असलेल्या महाराष्ट्रातल्या काही मोजक्या वसंत व्याख्यानमाल्यांपैकी ही आहे. दरवर्षी 1 ते 21 मे अशी 21 व्याख्याने वाईच्या गणपतीआळीच्या घाटावर नदीकाठच्या मोकळ्या प्रांगणात होत असतात. त्यामुळे मोकळ्या हवेमध्ये आणि नदीकिनारी चालणारे हे ज्ञानसत्र विलक्षण लोकप्रिय आहे. कोणताही विषय आणि वक्ता मालेला वर्जन आहे. यंदा देखील विविध क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांनी इथे हजेरी लावली. उद्घाटन ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते झालं आणि तदनंतर संदीप खरे, स्वाती महाळंक, अशोक राणे, नरसय्या आडाम, डॉ जगन्नाथ दीक्षित, प्रफुल्ल वानखेडे अशा मंडळींनी इथे हजेरी लावली. व्याख्यानमालेचा समारोप वैभव मांगले यांच्या बहारदार मुलाखतीनं पार पडला.
तथागत गौतम बुद्ध यांची जयंती काल राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. हिंगोलीमध्ये यानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून फेरी काढण्यात आली. पुण्यात विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीनं धम्म पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बुद्ध भीम गीतं सादर करण्यात आली. पुण्यातल्या कोंढवा हडपसर भागात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यात देखील धम्मवंदनेनं तर गडचिरोलीत विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं बुद्धजयंती साजरी झाली. नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर तथागत बुद्धांना आदरांजली वाहून बुद्धवंदना घेण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या यावर्षीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली. पुरस्कारार्थींमध्ये वीरचक्रप्राप्त कर्नल सचिन निंबाळकर, आयआयटी इंदूरचे संचालक डॉ सुहास जोशी, सावरकर विचार प्रसारक विद्याधर नारगोळकर यांचा समावेश आहे. अभिनेता रणदीप हुडा याला स्वातंत्र्यवीर सावरकर विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. येत्या रविवारी 26 मे रोजी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात काल पौर्णिमेच्या लख प्रकाशात आयोजित करण्यात आलेल्या प्राणी गणनेला निसर्गप्रेमींनी उत्तम प्रतिसाद दिला. ताडोबा बफर क्षेत्रात निसर्ग अनुभव या नावानं दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. यासाठी निसर्गप्रेमींकरता 89 मचाणांची व्यवस्था करण्यात आली होती. चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव आणि शिवणी या भागात उपक्रम राबवण्यात आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरचे आमदार पी एन पाटील यांच्या पार्थिव देहावर काल सडोली खालसा या त्यांच्या गावी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार पी एन पाटील यांचं काल पहाटे निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. 1978 ते 1985 या काळात जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष, त्यानंतर जिल्हा अध्यक्ष, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष अशा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आढावा घेतला. पिण्याच्या पाण्यास सर्वोच्च प्राधान्य, चारा उपलब्धतेच्या उपाययोजना आणि आगामी मान्सूनपूर्व उपाययोजना राबवण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणांना दिले. विभागात 68 तालुके आणि 354 महसूल मंडळांचा दुष्काळग्रस्त तालुके आणि मंडळ म्हणून समावेश करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात सावर्डे आणि डेरवण परिसरात बुधवारी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे अनेक मोठी झाडं पडली. त्यामुळे महावितरणचे 100 खांब पडले आणि वीज वाहक तारा तुटल्यानं हजारो ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 39.5 मिलीमीटर मान्सूनपूर्व पाऊस झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे. हवामान. जळगाव इथं काल सर्वाधिक 45.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भात सर्वच ठिकाणी पारा 40 अंशांच्या वर आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अन्यत्र उष्णतेची लाट कायम राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. डोंबिवलीमध्ये रासायनिक कारखान्यातील स्फोटात 8 कामगारांचा मृत्यू, चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये एनडीआरएफच्या 3 जवानांसह 8 जणांचा बुडून मृत्यू. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडवला. 5व्या टप्प्यात 62.2% मतदान. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं यावर्षीचे पुरस्कार जाहीर. आणि काँग्रेस नेते आमदार पी एन पाटील यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.